हरले नाही. रामचंद्र अजानुबाहू होते, अजानुबाहू असल्यामुळे जेव्हा प्रत्यंचा खेचत असत तेव्हा धनुष्य जास्त ताणलं जात असे, त्यांचे हात गुडघ्याच्या पेक्षाही खाली होते, त्यामुळे अर्थातच धनुष्य जेव्हा खेचलं जात असे, बाण जेव्हा लावून तेव्हा त्या बाणाला अप्रतिम वेग येत असे. ते शस्त्रधर तर होते पण त्यांच्या हातात शस्त्र धरण्याला देखील विवेक होता, हे त्यांच्या शस्त्रधरत्वाचं विशेष आहे. ऋषींच्या यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या राक्षसांना मारण्यासाठी म्हणून रामचंद्रांना नेलं विश्वामित्रांनी, पण स्त्रियांवर हात कसा उचलायचा, विश्वामित्रांनी आज्ञा दिल्याखेरीज रामचंद्रांनी बाण चालवला नाही. हातात शस्त्र आहे आणि शस्त्र चालवण्याचा विवेक आहे, हे रामचंद्रांचं वैशिष्ट्य होते. शिवाय रामचंद्रांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी असं केलेलं आहे की धर्म संकटात सापडल्यानंतर आपल्या स्वतःलाच जणू धनुष्य केलं आणि रामचंद्र तुटून पडले. आपण वेगळे आणि धनुष्य वेगळं अशी गोष्ट नव्हती, जसं आपल्या स्वतःलाच कोणी तलवार करावी, आपल्या स्वतःलाच धनुष्य रामचंद्रांनी केलं. आणि विजय लक्ष्मी खेचून आणली, देवांचा मान वाढवण्यासाठी, कुळाचा मान वाढवण्यासाठी, धर्माचं पुनरुज्जीवन करण्यासाठी म्हणून रामचंद्रांनी शस्त्र चालवलं. सूर्यवंशामध्ये निर्माण झालेले जणू दुसरे सूर्य असं रामचंद्रांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. आजच्या या विजयादशमीच्या उत्सवाच्या निमित्ताने रामचंद्रांची स्मरण झाल्यानंतर आपण एक सामूहिक भजन म्हणणार आहोत. मिलिंद दादा आपल्या सगळ्यांना भजन सांगतील, आपण त्यांच्या पाठोपाठ म्हणू. जागो जागो मा, जागो जागो मा जननी, हे दुर्गा देवी रण चंडी देवी, हे शिवनयना जागो मा.
जगदोधारिणी माता दुर्गा, जगदोधारिणी
माता दुर्गा,
जगदोधारिणी माता दुर्गा, जगदोधारिणी माता. जागो जागो मा, जागो जागो मा, जागो जागो मा जननी, जागो जागो मा, जागो जागो मा, जागो जागो मा जननी,
जागो जागो मा,
हे दुर्गा देवी रणचंडी देवी हे शिवनयना जागो मा हे दुर्गा देवी रणचंडी देवी हे शिवनयना जागो मा हे शिवनयना जागो मा हे शिवनयना जागो मा अम्ब जगदोद्धारिणी मा अम्ब जगदोद्धारिणी मा जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी मा जगदोद्धारिणी माता दुर्गा जगदोद्धारिणी मा जगो जगो मा जगो जगो मा जगो जगो मा जननी जगो जगो मा जगो जगो मा जगो जगो मा जननी हे दुर्गा देवी रणचंडी देवी हे शिवनयना जगो मा हे दुर्गा देवी रणचंडी देवी हे शिवनयना जगो मा हे शिवनयना जगो मा हे शिवनयना जगो मा अम्ब जगदोद्धारिणी मा अम्ब जगदोद्धारिणी मा अम्ब जगदोद्धारिणी मा
मातेला जागो जागो असं अशा करता म्हणायचं की ती आपल्या अंतःकरणात जागृत व्हावी. एरवी ती जागी आहेच, आपण झोपलेले आहोत. ती सर्वांचा सांभाळ करते आहेच, आपल्यालाच त्याची जाणीव नाही. ती सगळ्या जगताचा उद्धार करण्याचा कैवार घेऊन बसलेलीच आहे. आपल्यालाच त्याच्याबद्दल पत्ता नाही. ती जननी देखील आहे, आपल्या सगळ्यांची निर्माणकर्त्री आहे, आपला सांभाळ करणारी देखील आहे. आणि ती शिवनयना आहे. शिवनयना म्हणजे जिथे नेत्र अत्यंत पवित्र आहेत अशी. आणि जिने मनोमन शिवांना फक्त पाहिलेलं आहे अशी. शिवांच्या खेरीज दुसऱ्या कोणाचा विचारही जिच्या अंतःकरणामध्ये नाही अशी. पार्वतीचं स्वयंवर करण्याचं जेव्हा ठरवण्यात आलं तेव्हा ती फक्त शंकरांची इच्छा करीत होती. तिची विविध रूप आहेत, त्या प्रत्येक रूपात ती शोभते, ती शांत स्वरूपात शोभते, ती महिषासुर मर्दिनीच्या रूपात देखील शोभते, ती जगत कल्याण करण्याच्या भूमिकेमध्ये देखील शोभते. आदिनाथांच्या जवळ बसलेली आणि भोवती गणपती कार्तिकेय अशी मुलं खेळताहेत अशा रूपात देखील ती शोधते. तिला तू जागी हो असं म्हणणं आणि तिने जागी होणं, आपल्या अंतःकरणामध्ये जागृत होणं, ही गोष्ट घडो अशा करता घडो की भगवान शंकरांची शांकरी विद्या, परमात्म विद्या मिळवण्यासाठी तिची खूप मदत आहे. तिच्या वाटेवरून तर शंकरांकडे जायला लागतो. ती सर्व स्वरूपामध्ये आहे. आजचा दिवस हा आपण जेव्हा लहान होतो तेव्हा पाटीपूजनाचा दिवस म्हणून देखील आपण साजरा केलेला आहे. पाटीवर सरस्वतीची अथवा आंब्याची प्रतिकृती करणं, चित्र काढणं आणि मग तिला फुलं वाहणं, हळदी कुंकू वाहणं, शाळेत शिक्षकांना नमस्कार करणं, अशा स्वरूपात इतक्या लहान वयापासून ती आपल्याला प्रेरणादायी ठरलेली आहे. त्याची आठवण म्हणून आपण नेहाकडून जय शारदे वागीश्वरी गीत ऐकूया.
जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्या धरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्ने परी कांति तुझी, ज्योत्स्ने परी कांति तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, ज्योत्स्ने परी कांति तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, उदय तुझा हास्या तुम्ही, उदय तुझा हास्या तुम्ही, चारी लोकांची पौर्णिमा, तुझी आकृपेचे चांदणे, तुझी आकृपेचे चांदणे, नितवर्षु दे मुचा श्री वाहीश्वरी जय शारदे वाहीश्वरी धीमे भरी फिरता तुझी धीमे भरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली चतुरा कलामय अंगुली संगीत जन्माये नवे संगीत जन्माये नवे जडका मतीची भुंगली उन्मेष कल्पतरुवरी उन्मेष कल्पतरुवरी बहरूनाला मंजिरी वाहीश्वरी जय शारदे वाहीश्वरी विधि कन्यके विद्या धरी वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी।
एकदम ही शारदा वाघ ईश्वरी नाना तलांची जननी तिचं मूळ स्वरूप जर पाहायचं झालं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात की या गीतार्थाची थोडी स्वये शंभू विवरी जेथ भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी या गीतेची थोरवी स्वतः भगवान आदिनाथ विवरण करून सांगतात तेव्हा भवानी अत्यंत आश्चर्याने प्रश्न करते की अशी गीता आहे की काय तेथ हरू म्हणे नेणीजे तेव्हा भगवान शंकर म्हणतात की गीता सगळी जाणली असं गीतेबद्दल सांगता येत नाही तेथ हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व जसं तुझं स्वरूप नित्य नूतन तसं हे गीता तत्व नित्य नूतन आहे अर्थात गीता तत्व आणि जगदंबेचं स्वरूप हे एकरूप एक गीता ज्या परमात्म्याला दाखवते तो निर्गुण परमात्माच या स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाच्या अंगाने आई जगदंबेच्या अंतर्यामी वास करून राहतो परमात्मा अनादि आहे त्याचा प्रारंभ नाही तो अनुत्पन्न आहे तो कधी उत्पन्न झाला असं त्याच्याबद्दल सांगता येत नाही तो मूळ तत्व स्वरूप आणि कायम आहेच आहे असंच त्याचं स्वरूप होत ज्याला आधी नाही आणि त्याला आणि ज्याला अंत नाही त्याचं मध्य देखील काल्पनिकच आहे आमच्या समोर जो आहे तो त्याचं मध्य म्हणता येणार नाही आधी आणि अंत हे ज्याला नाही त्याचं मध्यही नाही असं असल्यामुळे देवीची विविध प्रकारची रूप ही देखील तितकीच अनाकलनीय अशी राहतात स्वरूपाने आई जगदंबा ही निर्गुणच आहे. निर्गुण याचा अर्थ जिच्या जिच्या ठिकाणी गुण साम्य आहे अशी. सत्व रज आणि तम हे यांची सुव्यवस्था जिच्या ठिकाणी आहे अशी असाही एक अर्थ घेता येईल. आणि गुणांच्या पलीकडची असाही अर्थ घेता येईल. आणि हा अर्थ जास्त चांगला आहे. गुणांच्या पलीकडची याचा अर्थ गुण देखील जेव्हा नव्हते तेव्हा असणारी. जसं विश्वाचा जो क्रम आहे तो क्रम परमात्मा मग मूळ माया मग त्रिगुण त्रिगुणानंतर पंचमहाभूत पंचमहाभूतांची समन्वयात्मक कर्म त्या समन्वयात्मक कर्मांमधून वनस्पती इत्यादी खाद्यपदार्थाची निर्मिती मग भूतमात्राची निर्मिती त्याच्या त्रिगुणांच्याही पलीकडे असणारी म्हणून निर्गुण. त्या ठिकाणी वास करून असल्यामुळं तिच्या ठिकाणी मोह संभवत नाही तिच्या ठिकाणी काम संभवत नाही तिच्या ठिकाणी त्रिविध ताप संभवत नाही. अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तापांपासून मुक्त असणारी अशी. परमात्मा हा एकत्वानी नामतो अद्वैतत्वानी नामतो आणि तशीच ही जगदंबा देखील एकत्वानीच अद्वैतत्वानीच सर्व ठिकाणी कार्यरत आहे काम करून राहते. उलट दोन असण द्वैत असण हेच लोभाला कारण कामाला कारण मोहाला कारण भयाला कारण असं असल्यामुळं ती अद्वैतत्वामध्ये असल्यामुळं तिच्या ठिकाणी मोह नाही लोभ नाही काम नाही असं तिचं वर्णन केलेलं आहे. आपल्याकडं ज्या देवांच्या आणि देवतांच्या कल्पना म्हणून सांगितलेल्या आहेत त्या कल्पना या सर्व आपल्या अंतर्यामी बोध देण्यासाठी म्हणून सांगितलेल्या आहेत. त्या अस्तित्वात आहेत पण त्या आपल्या अंतर्यामीच जास्त अस्तित्वात आहेत. त्यांना प्राप्त करणं शक्य आहे आणि ते आपल्या अंतर्यामीच प्राप्त करणं शक्य आहे. अशा प्रकारची व्यक्ती असू शकते की जी अनादी आहे निर्गुण आहे त्रिविध तापांच्या पलीकडची आहे पण ती व्यक्ती म्हणजे आपणच असू शकतो. आणि आपल्या व्यतिरिक्त जर कोणी असेल तर आपली आदर्श मूर्ती असलेली आई जगदंबा भवानी अथवा शिव शंकर सगुणाचं एक वैशिष्ट्य असं आहे की अद्वैत तत्वज्ञानच खरं पण सगुणाच्या ठिकाणी जर पाहायला सुरुवात केली तर अंतःकरण मोठं प्रेममय होऊन जातं मोठं भावमय होऊन जात. जसं सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे तो हा श्रीहरी पाहिला विटेवरी. सत्य ज्ञान अनंत गगनाचंही प्रावरण असणारा असा पण विटेवर उभा आहे. तशा प्रकारे ही अनादि निर्गुण भवानी आपण पाहतो आहोत तर व्यक्ती जिने भाला घेतलेला आहे महिषासुराच्या छातीवर पाय ठेवलेला आहे त्याच्या छातीमध्ये भाला खुपसलेला आहे पाहतो आहोत तर व्यक्ती पण आहे बोध स्वरूप. या रूपाकडे पाहून आपल्याला अशाच प्रकारे सद्गुरु बोधाने सगुणात असताना देहामध्ये असताना कसं देहाच्या अतीत व्हायचं याचा थोडा बहुत तरी अंदाज येतो मुख्यतः साधनेने आणि विवेकाने. आपण आता एक जोगवा म्हणणार आहोत. सद्भक्त शेखर जोगवा सांगेल. नाथांनी रचलेला हा जोगवा मोठा गोड आहे आणि महाराष्ट्रात सर्वत्र अत्यंत प्रेमाने म्हटला जातो.
अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर महिषासुर मर्दना लागोनी. त्रिविध तापांची तापांची करावया धाडणी. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. ऐसा जोगवा 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 मागेन. ऐसा जोगवा 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 मागेन. द्वैत सारुनी सारुनी माळमी घालीन. हाती बोधाचा बोधाचा झेंडा मी घेईन. भेद रहित रहित वारिसी जाईन. ऐसा जोगवा 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 मागेन. नवविध भक्तीचा भक्तीचा करीन नवरात्रा. तरुणी पोटी मी मागेन ज्ञान पुत्रा. भरीन सद्भाव सद्भाव अंतरीचा मित्रा. दंभ सासऱ्या सासऱ्या सांडीन कुपात्रा. ऐसा जोगवा 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 मागेन. पूर्ण बोधाची बोधाची घेईन परडी. आशा तृष्णेच्या तृष्णेच्या पाडीन दरडी. मनोविकार विकार करीन कुरवंडी. अद्भुत रसाची रसाची भरीन दुरडी. ऐसा जोगवा 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 मागे न। ऐसा जोगवा 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 मागे न। आता साजनी साजनी झाले मी निसंग। विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडी येला संग। काम क्रोध हे झोडी येले मांग। केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग। ऐसा जोगवा 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 मागेन। ऐसा जोगवा 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 मागेन। ऐसा जोगवा जोगवा मागुनी ठेवीला। जाऊनी नवस नवस महाद्वारी फेडीला। एका जनार्दनी जनार्दनी एकपणे देखियला। जन्म मरणाचा मरणाचा फेरा हो तू कबिला। ऐसा जोगवा 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 मागेन। ऐसा जोगवा 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 मागेन। ऐसा जोगवा 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 मागेन।
आई अनादि निर्गुण आहे, पण आईचा जोगवा मागायचा तो आपण घडण्यासाठी म्हणून मागायचा। म्हणून अशी व्यक्ती शक्य आहे की जी एकतर आई आहे आणि दुसरी आईचा जोगवा मागत घडणारी आपल्या रूपाने आहे। जोगवा या शब्दाचा अर्थ एका परीने भिक्षा असा आहे, पण हा जागवा आहे। आपल्या अंतःकरणामध्ये आईच्या भावनेचा जागरण करण्यासाठी म्हणून जोगवा मागायचा असतो। को जागरती असं म्हणून, कोण जागा आहे असं म्हणून आई सर्व ठिकाणी फिरते असं म्हणतात। दशमीपर्यंत आईचा सण उत्सव करणारे नंतर देखील जागे आहेत की नाहीयेत का झोपून गेले हे पाहण्यासाठी आई त्या दिवशी कोजागिरीच्या दिवशी या सर्व पारमार्थिक बाबींमध्ये कोण जागे आहे असं पाहत फिरत असते असं म्हणतात। त्या दिवशी आपण सारस बागेत दुःखी करतो, जागे असतो पण पावभाजी खात असतो, दूध पीत असतो। नाथांनी हा जागवा जोगवा अशा करता लिहिला की हा जागवा जो गातो, जो जोगवा म्हणजे भिक्षा मागतो, त्याला द्वैत सारून माळ घालता आली पाहिजे. 10 दिवसाच्या 10 माळा घालायच्या म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर द्वैत बाजूला सारून अद्वैतत्वाच्या बोधानी माळ कोण घालतो? नाथ म्हणतात की मी घाली, मी द्वैत बाजूला सारीन आणि माळ घालीन. मी बोधाचा झेंडा हातात मिरवीन. मी वारीला जाईन, तुळजापूरला जाईन, कोल्हापूरला जाईन, वारी करेन, पण भेदाखेरीज वारी करेन. असं लक्षात ठेवेन की आईच्या आत असणारा परमात्माच माझ्या अंतर्यामी आहे, अशा पूर्ण बोधाने मी वारी करेन. नवविध भक्तीच्या नवरात्राला जागून शेवटी आत्मनिवेदनापर्यंत मी पोचेल. एवढंच नाही तर नाथ म्हणतात की आता असा संकल्प करत करत किंवा करता करता मी निस्संगच होऊन गेले. विकल्प माझ्या मनाला शिवेन असं झाला. विकल्प हा जणू कोणी एक नवरा, पण त्या विकल्पाचा संघ मी सोडून दिला आणि एकनाथांनी एकपणाने आईला पाहिलं आणि जन्म मरणाचा फेरा चुकवून टाकला असे नाथ म्हणतात. मोठा प्रेरक असा हा जोगवा आहे, तो आपल्याला जाग करण्यासाठी म्हणून लिहिलेला आहे खरं म्हणजे. आणि नाथ या नवरात्राकडे कोणत्या भावानी कोणत्या बुद्धीने पाहत होते हे या जोगव्यातून आपल्याला स्पष्ट होते. अशा प्रकारे मुख्यतः हे नवरात्र हे दुर्गा मातेचं अंबा मातेचं एकच तुळजा भवानीचं एकच, वेगवेगळी नावं असली तरी. तसंच आजचा दिवस हा अजून एका कारणाकरता प्रसिद्ध आहे, तो म्हणजे आज पांडवांचा अज्ञातवास संपला. सज्जनांना वनवास आणि नुसताच वनवास नव्हे तर अज्ञातवास देखील घ्यायला लागला. अज्ञातवास याचा अर्थ ते कुठं आहेत याचा कोणालाच पत्ता नाही, इतकं परागंधाव आहे. जर सापडले ओळखले गेले तर परत वनवास आणि परत अज्ञातवास अशा जाचक अटी होत्या. आणि या अटी बसलेल्या होत्या द्यूतामध्ये. द्यूतातली गोष्ट अशी असते की केवळ खेळण्यामुळं तुम्ही हरता आणि सगळं हरता खेळण्यामुळं. शब्द दिलेला असतो, नियम ठरवलेले असतात आणि फासे उलटे सुलटे पडले, जर पत्ते जुळले नाहीत तर हरता आणि पैसे देखील गमावता, सगळं गमावता. अशा प्रकारे युधिष्ठिर सर्व सर्व घालून बसला आणि मोठ्या हाल अपेष्टा सहन करत वनवास स्वीकारून परत अज्ञातवासाचं देखील फार मोठे कष्ट पांडवांना सहन करायला लागले. तो अज्ञातवास आजच्या दिवशी संपुष्टात आला. विराट राजाच्या दरबारामध्ये निरनिराळ्या भूमिका घेऊन नावं बदलून राहिलेल्या पांडवांवर शेवटी शेवटी अज्ञातवासात देखील संकट आली. द्रौपदीला कीचकाच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी म्हणून भीमाने कीचकाचा वधच करून टाकला. कीचक हा विराटाचा मेहुणा आणि सेनापती. कीचकाला नुसत्या लाथाबुक्क्यांनी कोणी मारू शकतो ही कल्पना फार कठीण होती. त्यामुळं ज्या अर्थी कीचक नुसत्या कोणाच्या तरी लाथाबुक्क्या खाऊन मरतो त्या अर्थी भीमाखेरीज हे अन्य कोणाचं कृत्य नाही हे स्पष्ट होत. आणि म्हणून पांडवांना अज्ञातवासामध्ये ओळखण्याची एक फार मोठी संधी कौरवांना प्राप्त झाली. आणि सर्व बाजूने विराटाच्या नगरीवर हल्ला करण्यात आला. पण पांडव अज्ञातवासाचं वर्ष संपण्याचा काळ जवळ आलेला होता. आणि आजच्या दिवशी विराटाचा मुलगा उत्तर त्याला बरोबर घेऊन बृहन्नळेने म्हणजे अर्जुनाने सगळ्या कौरवांचा एक हाती पराभव केला. तो आजचा दिवस शनीच्या वृक्षावर दडवलेली आपली शस्त्र बाहेर काढली आणि भगवंतांचा देखील सज्जनांचं राज्य पुन्हा निर्माण करण्याचा मार्ग अर्जुनांचा अज्ञातवास संपल्यामुळे मोकळा झाला तो आजचा दिवस. आपण सुरुवातीला पाहिलं की रामचंद्रांनी रावणाचा वध केला तोही आजचा दिवस आहे. आपण समर्थांचा एक अभंग ऐकूया. रामा हे दयाधना स्वामी राघवा. सद्भक्तसो प्रज्ञाताई इनामदार हा भंग म्हणते.
Rama he dayaghana Rama he dayaghana he dayaghana Swami Raghava हे दयाघना स्वामी राघवा हे दयाघना स्वामी राघवा हे दयाघना स्वामी राघवा रामा रामा हे दयाघना रामा हे दयाघना प्रथम कामला सवयलाविनी प्रथम कामला सवयलाविनी मग उपेक्षणा हीन भेबरी मग उपेक्षणा हीन भेबरी राम रामा हे दया घना रामा हे दया घना सकल जाणता अंतरस्थिती सकल जाणता अंतरस्थिती मग तुम्हा प्रती काय विनंती मग तुम्हा प्रती काय विनंती राम रामा हे दया घना रामा हे दया घना दास तुमचा वाट पाहतो दास तुमचा वाट पाहतो कंठ दाटतो बोलण्याने कंठ दाटतो राम रामा हे दया घना रामा हे दया घना हे दया घना स्वामी राघवा हे दया घना स्वामी राघवा हे दया घना स्वामी राघवा राम रामा हे दया घना रामा हे दया घना हे दया घना हे दया घना
रामचंद्रांच्या आधी देखील दशरथाचे पुत्र रामचंद्र त्यांच्या आधी देखील राम नाम अस्तित्वात होत. राम म्हणजे परमात्मा अशा प्रकारच सर्वांना ज्ञान होत. नारदांनी वाल्मिकींना म्हणजे वाल्ह्या कोळ्याला रामचंद्रांच्या जन्माच्या आधी राम नाम दिलं. राम हे नाव ठेवण्याची प्रथा फार फार पूर्वीपासून त्याच्याही आधीपासून निश्चित होती आणि अजूनही आपल्या मुलांना राम हे नाव ठेवण्याची प्रथा आहे. तथापि दाशरथी राम हे आणि परमात्मा हे समीकरण अगदीच जमून आलं, जुळून आलं. अशा सदिच्छेने की परमात्म्याचं नाव आपल्या मुलाला ठेवावं म्हणून राम हे नाव ठेवणं निराळं. पण दशरथाने आपल्या मुलाला राम हे नाव ठेवलं आणि तो परमात्मा देखील होता. एक राम है दशरथ का बेटा, एक राम है घट घट में बैठा, एक राम है जगत पसारा. अशा सगळ्या अंगाने दशरथाचा मुलगा राम हा परमात्मा म्हणूनच जाणला गेला. अनध्यस्त विवर्त असं गुलाबराव महाराज म्हणत असत. विवर्त याचा अर्थ एका वस्तूवर दुसऱ्याच वस्तूचा भास होणं म्हणजे विवर्त. जसं शिंपल्यावर रुपयाचा भास होणं हे विवर्त, दोरीवर सापाचा भास होणं हे विवर्त, एका मूळ वस्तूवर दुसरीच वस्तू भासणं. परमात्म वस्तूवरच रामचंद्र, गोपाळकृष्ण हे परमात्म वस्तूवरच देहधारी म्हणून दिसत होते आणि अनध्यस्त म्हणजे रूप जरी वेगळं असलं तरी देखील मूळ वस्तू झाकली जात नव्हती. रामचंद्रांचे अनेक गुण होते. रामचंद्रांचा एक मोठा गुण म्हणजे ते दृढव्रती, अडचणींचे डोंगर ओलांडून देखील घेतलेलं व्रत पार पाडण्याची धमक ज्यांच्यामध्ये आहे असे रामचंद्र होते. अगदी लहान वयापासून जसं विश्वामित्रांनी आपल्या यज्ञाच्या रक्षणाकरता म्हणून तुझा मुलगा दे असं दशरथाला सांगितलं तेव्हापासून कशाही प्रकारच्या अडचणी येवोत जे हाती घेतलेलं आहे ते पार पाडण्याची धमक त्यांच्या ठिकाणी आहे असे रामचंद्र होते. रामचंद्र आत्मवान म्हणजे अत्यंत आत्मविश्वासी असे होते. त्यांचा आत्मविश्वास कोणत्याही कारणाने कंपित झालाच नाही, कोणत्याच कारणाने नाही. जेव्हा शिवधनुष्य कोणालाही उचलता येत नव्हतं साधं, त्याला प्रत्यंच लावणं तर दूरच, तेव्हा देखील आपण अशा प्रकारचं धनुष्य सहज उचलू असं रामचंद्रांना माहीत होतं. पण मर्यादा देखील अशी की जोपर्यंत विश्वामित्रांनी आज्ञा केली नाही तोपर्यंत रामचंद्र स्वस्थ बसून होते. रामचंद्रांचा एक महत्वाचा गुण म्हणजे अत्यंत बलवान होते आणि क्रोधापासून दूर होते. ही गोष्ट फार कठीण आहे. अंगात शक्ती असणं, खूपच बळ असणं आणि क्रोधापासून दूर राहणं, सर्वसाधारणपणाने ज्याला ज्याच्या ठिकाणी शक्ती असते असा मनुष्य येता जाता दुसऱ्याला कोणाचा हात विरगाळ, कोणाला टप्पू दे, कोणाला धक्का दे, तालमीतले पैलवान जर पाहिले तर जाता येता आपल्या शक्तीचे प्रयोग ते सहज करताना दिसतात. रामचंद्र बलवान तर होतेच आणि अंगात शक्ती असणाऱ्याचं वैशिष्ट्य असं असतं की शक्ती आहे म्हणून दुसऱ्याची खोडी काढायची आणि तो रागवला की त्याला मारायचा. खोडी यांनीच काढायची आणि तो काही बोलला तर का बोलला म्हणून परत त्याच्याच अंगावर धावून जायचं. रामचंद्रांच्या ठिकाणी जे बल होतं ते बल हे ऐश्वर्य बल होत, त्याचा वापर रामचंद्रांनी अतिशय मर्यादेने केला. जवळपास नाहीच, त्यांच्या जीवनामध्ये ते मोठं युद्ध जर घडलं नसतं तर रामचंद्रांच्या ठिकाणी असणाऱ्या एवढ्या मोठ्या बलाचा कोणाला एखाद्याला पत्ता देखील लागला नसता. रामचंद्रांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते ईर्षारहित होते, असूया रहित होते, अनसूयक, कोणत्याही प्रकारची कसलीही ईर्षाच नाही असं त्यांचं जीवन होतं. म्हणजे राज्यावर बसण्याची ईर्षा नाही, आपल्याला महत्व मिळण्याची ईर्षा नाही, दुसरा जर राजा होणार असेल तर त्याची असूया नाही. जे जीवन जसं प्राप्त झालेलं आहे तसं जीवन जगण्याची पूर्ण तयारी रामचंद्रांची होती. हे व्यावहारिक गुण रामचंद्रांच्या ठिकाणी असणारे कित्येक गुण आहेत. रामचंद्र अत्यंत कृतज्ञ होते, नेहमीच कृतज्ञता रामचंद्रांच्या सगळ्या व्यवहारात दिसून येते. एवढं मोठं युद्ध झाल्यानंतर अत्यंत कृतज्ञतेने रामचंद्र गदगद झाले. सुग्रीव हनुमंत अंगद सगळ्यांच्या ठाई ते अति कृतज्ञ झाले. ज्या नावाड्यांनी त्यांना पलीकडे घेऊन त्या नावाड्याबद्दल ते अतिशय कृतज्ञ झाले. कोणीही थोडा उपकार जर केला तर कायम आठवत राहतील असं रामचंद्रांचं गुणवैशिष्ट्य होत. आपण थोडा वेळ नामस्मरण करू. एवं गुणविशिष्ट व्यक्ती आणि परमात्मा याचा समन्वय आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या हृदयामध्ये रामचंद्रांना पाहू. बद्ध पद्मासन घातलेलं आहे असं रामरक्षक म्हटलेलं आहे. बद्ध पद्मासनस्थम पीत वसन धारण केलेले, पीत वस्त्र धारण केलेले. नव कमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम, नवीन उमललेल्या कमल दलाची शी स्पर्धा करणारे असे नेत्र ज्यांना लाभलेले आहेत असे. वामाम कारुध सीता आपल्या हृदयामध्ये. आपण मूर्ती पाहतो आहोत आणि परमात्मा भावनेने नाम घेतो हो, त्यामुळे रामचंद्रांची शांती, परमात्म्याची शांती, समाधान याचा स्पर्श प्रत्येक नामाबरोबर आपल्याला घ्यायला पाहिजे.
श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय जय राम। शांत रूपाने आनंद रूपाने प्रेम रूपाने रामचंद्रांचा परमात्म्याचा स्पर्श आपल्याला या नामस्मरणाच्या रूपाने झाला। या कार्यक्रमाचा समारोप देखील आपण एका सामूहिक भजनाने करणार आहोत। पंढरीचा देव बहुत कोवळा सकुन सावळा सारथी हा या पंढरीच्या देवाला येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई म्हणून संतांनी आळवलं। सद्भक्त विवेक रांजणे आपल्याला भजन सांगेल, आपण त्याच्या पाठोपाठ म्हणू।
पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। येग विठाबाई माझे पंढरीचे आई येग विठाबाई माझे येग विठाबाई माझे पंढरीचे आई येग विठाबाई माझे भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीचे गंगा भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा येग विठाबाई माझे पंढरीचे आई येग विठाबाई माझे इतुक्या सहित त्वा बयावे माझ्या रंगनी नचावे इतुक्या सहित त्वा बयावे माझ्या रंगनी नचावे ये ग विठा बाई माझे पंढरी ते आई ये ग माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जनी ये ग विठा बाई माझे पंढरी ते आई भीमानी चंद्र भागा तुझ्या चरणी ते गंगा ये ग विठा बाई माझे पंढरी ते आई ये ग विठा बाई माझे पंढरी ते आई माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याची जनी ये ग विठा बाई माझे पंढरी ते आई
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर मंडळी आता हा दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा या दसऱ्याच्या दिवशी सकाळी आपण ध्यान करून भगवंताची आठवण नामस्मरण करून खरंच पवित्र झालो आता या पवित्रतेच्या भावामध्ये आपण आपापल्या घरी जाऊया आता काय जो फराळ असेल श्रीखंड आम्रखंड गुलाबजाम काय जे असेल ते यथाशक्य आपण सगळेजण करणारच आहोत पण हा खरा दसरा आपला साजरा झाला काही निवेदन होतील आणि मग
श्रीराम आज संध्याकाळच्या केंद्राला सुट्टी राहील तसेच येत्या मंगळवारी पण केंद्राला सुट्टी राहील विशेष कार्यक्रमाबद्दल निवेदन आहे येत्या रविवारी दिनांक 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत युवा स्नेह हा कार्यक्रम गणेशपुरम येथेच होणार आहे 25 ते 35 या वयोगटातील सादर हा कार्यक्रम सादर करतील तरी यासाठी आपल्या सर्वांना तस्मिन निमंत्रण आठवड्यातील इतर कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. साधकांच्या मागणीमुळे परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ रचित ग्रंथ साधकांचा सांगाती आज आपल्याला सवलतीच्या दरात मिळणार आहे. त्याची मूळ किंमत रुपये 40 आहे, पण तो आज आपल्याला रुपये 30 ला मिळणार आहे. तरी इच्छुक साधकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. भूगाव साधकाश्रमातील ऑक्टोबर महिन्याच्या शिबिराची नाव नोंदणी चालू आहे. 22, 23 आणि 24 या शिबिराच्या तारखा आहेत. तरी इच्छुकांनी सद्भक्त माधवराव साखरदांडे अथवा सद्भक्त राजेंद्र कुलकर्णी यांना भेटावे. पार्किंग बद्दल निवेदन आहे, सर्वांनी आपल्या गाड्या P1 P2 बघूनच मुख्य रस्त्यावरच पार्क करायच्या आहेत. तसेच इतर सदनिकांच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर योग्य जागा सोडूनच पार्क करायच्या आहेत. कृपा करून स्नेहनगर परिसरात आपण आपल्याला गाड्या लावायच्या नाहीये. सर्वांनी स्वामीजींना शांतपणे व रांगेतून नमस्कार करायचा आहे. कृपया नमस्कार लवकर करायचा आहे. ज्या साधकांना नमस्कार करायचा आहे त्यांनी या हॉलमध्येच थांबावं. वरील हॉलमध्ये बसलेल्या साधकांनी तिथेच बसून राहावं आणि कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे बाहेर पडावं. निवेदन संपली.